कला, हां, कलाक्षेत्रात 1950च्या दशकात ॲक्च्युली दोन भाग झाले, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धात जगभर एक बाजू ॲब्स्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिझमची होती, म्हणजे जी अमेरिकन कलाकारांची पॅरिसला तोडून न्यूयॉर्कला कलेचं केंद्र आणण्याची जी धडपड होती ती होती. आणि त्याचे पुरस्कर्ते जॅक्सन पोलॉक, म्हणजे तू ती पेंटिंग्स बघितली असतील ज्याच्यावर नुसता असा रंग फेकून मारला आहे असं वाटतं, ते जॅक्सन पोलॉक आणि विलेम द कुनिंग सारखी व्यक्तिमत्व, ही खूप पॉवरफुल व्यक्तिमत्व होती त्याच्या मागे. आणि उत्तरार्धात कलरफुल शैलीतील चित्रकला, ज्यामागे बार्नेट न्यूमन आणि मार्क रोथ्कोसारखे कलाकार होते. आणि मग शेवटी तर पॉप आर्ट, म्हणजे ज्याचे सर्वात विख्यात प्रॅक्टिशनर कलाकार आहेत अँडी वॉरहॉल, म्हणजे त्यांचा ठसा 1960व्या दशकापासून आजपर्यंतच्या कलेत आणि जाहिरात क्षेत्रातसुद्धा उमटलेला आहे. भारतात काय परिस्थिती होती, तर 47मध्येच मुंबईत स्थापित केलेलं एक प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप म्हणजे PAG हे बंगाल स्कूल ऑफ आर्ट्सपासनं भारतीय कलेला दूर नेण्यासाठी आणि एक इंटिग्रेट करण्यासाठी इंटरनॅशनल आर्टबरोबर भारतीय आर्टला हे एक स्थापन झाली होती. आणि त्याचे स्थापनाकार कोण होते, तर FN सुझा, SH रझा, MF हुसेन, KH आरा, HA गडे आणि SK बकरे, म्हणजे जे शिल्पकार होते ते शिल्पकार बकरे. आणि यात नवीन रक्ताची भर पडली 50च्या दशकात, कोण तर वासुदेव गायतोंडे, भानू अथय्या, ते एकुलत्या एकच महिला होत्या, कृष्णन खन्ना आणि मोहन सामंत. नंतर सुझा आणि रझा यांनी देश सोडला, बकरेसुद्धा PAG सोडून गेले, म्हणजे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप PAG सोडून ते गेले, त्यामुळे 56 साली PAG बंद करण्यात आलं. पण अर्थात जे कलाकार या ग्रुपनी भारताला दिले, त्यांचं काम मात्र हे भारतीय कलेला नवीन दिशा आणि असे नवीन इन्स्पायरिंग फ्रेश दिशा देणारं होतं, ते लिटरली आजपर्यंत त्या कामाला किंमत आहे.